वचन करू मी आई वडिलांचे, पूजन करू मी आई वडिलांचे, आपली संस्कृती स्वीकारू